ऐका आणि लक्ष द्या. अणुसया महाराष्ट्रातील सज्जन श्रोत्याच्या सेवेसाठी सादर करीत आहोत महासती अणुसया अर्थात बाळदत्ताचा जन्म. माता भगिनीची खास आवड सादर करीत आहेत मनोज भडकवाड सुर्डीकर आणि पार्टी सादर करीत आहे फाउंटन म्युझिक पुणे. तर मग ऐका मनोज भडकवाड निर्मित महासती अणुसया अर्थात दत्त जन्म.
मनमोगन नायका एक दंता वरिदायका स्वरूप सुंदर विनायका करी कृपा तुम जीवरी. स्वरूप सुंदर विनायका करी कृपा तुम जावरी. आता नमो ब्रह्म कुमारी हंश रूढ वागेश्वरी विना शोभे दक्षिण करी विजय मूर्ति सर्वदा. आता नमो गुरुवरिया सुख मूर्ति करुणालया नमो संत श्रोत्याचा पाया अभेद भेद करोनिया. आता नमो श्री पांडुरंगा यावे तो वाकत्याचा प्रसंगा निरसुनी माजी अभव संगा करी कृपा तू माझ्यावरी.
या ठिकाणी सर्व श्रोत्याच्या सेवेसाठी सादर करीत आहोत असणारा सत्य अणुसया आणि महापतिव्रता आणि त्या ठिकाणी बालदत्ताचा जन्म कशा प्रकारे होतोय ती. तर प्रथम गणेशाचं वंदन केलेलं आहे आणि गुरु माऊलीला वंदन करून सरस्वती मातेचं वंदन करून या पांडुरंगाला विनंती करून कार्यक्रमाला सुरुवात करीत आहोत. तर या ठिकाणी सुरुवात करायची ती कशी.
ब्रह्मदेवाचा मुलगा नारद नाव त्याचे नारायण ब्रह्मविनाती घेऊन केले पृथ्वीला आगमन. ब्रह्मविनाती घेऊन केले पृथ्वीला आगमन.
ब्रह्मदेवाचा मुलगा नारद स्वामी स्वर्ग मृत्यू तिन्ही तळाचं गमन करणारा
तिन्ही लोकांमध्ये फिरून आले नारद.
हो
पण नारदाचा उद्योग काय.
कळ लावल्याशिवाय दुसरा उद्योग नाही.
जिथं जाईल तिथं कळ लावायचं.
हो
म्हणून नारदानं कळ लावली कुठं आणि ते कशी
सांगायचं. नारदाने विचार केला माहूर गडावरी गेला सोडा शुभचारे नारद पूजिला वंदन केली नारदाला. आता सांग पूजा करुणी वंदन केले नारदाला.
या अणुसया मातेनं नारदाचं पूजन केलेलं आहे. सोळा शुभचारी या नारदाची पूजा केली आणि वंदन केलं. नारद भारावून गेले. नारदाला खूप आनंद झालेला आहे.
खूप आनंद झाला.
कारण का त्या माऊलीचा नेम कसा होता.
कसा होता बरं.
सकाळीच्या बाई पारी पती जन्मालाव जावा नित्य घडो पतीची सेवा आयव मरण मला यावा. नित्य घडो पतीची सेवा आयव मरण मला यावा. सकाळीच्या बाई पारी
काय सांगायचं मंडळी.
काय
पती देव जन्माला जावा नित्य घडो पतीची सेवा आयव मरण मला यावा ही मागणी त्या पतिव्रतेची होती.
अगं बाई
हो
पतीविन दैवत नाही.
हो,
पतीची सेवा करी पत्नीनं,
केलीच पाहिजे.
आणि पुत्रानं सेवा करावी आई वडिलांची.
आई वडिलांची
याच्याशिवाय इतर दैवतच नाही.
नाही बर का.
म्हणून त्या अनुसयाचा
हा
नेम पाहून, भाव पाहून
हो
नारदाला आनंद झाला.
आनंद झाला.
ते काय केलं बरं नारदाने परत.
परंतु आताचा नेम कसा आहे.
कसा
सत्ययुगातला नेम झाला. पण कलियुगात नेम कसा आहे कलियुगाचा. सकाळीच्या बाई पारी पतिदेव रानातव जावा, सुवाशिक साळीचा भात करावा, मग झपाटा लावावा. तुपसाकर टाकावा, मग झपाटा लावावा. वर तूप साखर टाकावा आणि मग झपाटा लावावा.
आताच्या बायांचा
ही कलियुगातला. परंतु सांगायचा करतावा कसा हे चुकीचं आहे. म्हणून हा असणारा सोहळा नारदानी पाहिला. आणि या नारदानी काय केलेला आहे. नारदाने विचार केला, ब्रह्म विना चिपळ्या हाताला, चिपळ्या घेऊन हाताला गमन केले त्याने स्वर्गाला. ब्रह्मविना हाती घेऊन गमन केले त्यांनी स्वर्गाला. ब्रह्मदेवाचा मुलगा नारद स्वामी
हा
स्वर्गाच्या ठिकाणी गेलेला आहे. आणि त्या स्वर्ग भुवनामध्ये गेल्याच्या नंतर नारद स्वामी प्रथम ज्या काही ठिकाणी लक्ष्मी सावित्रा पार्वती आहेत आणि त्या ठिकाणी गेले. परंतु त्या ठिकाणी काय होतं. लक्ष्मी सावित्रा पार्वती बसल्या हो त्या आनंदान, सांगा सांगा नारदा कस केलं ग बाई येन. सांगा सांगा नारदा कशा पायी व केलं येन. लक्ष्मी सावित्रा पार्वती म्हणतात नारद स्वामी
नारायण नारायण नारायण
कसं काय येणं केलं बरं. असं म्हणल्याच्या नंतर नारद सांगू लागले.
मातोसरी
हा
सहज आलतो
हो
की आमच्या आयांचं काय चाललंय.
हो
सावित्रा पार्वती
हा
लक्ष्मी काय करत्यात.
हो
कौतुक पाहण्यासाठी आलो म्हणले माता.
असं म्हणल्याच्या नंतर
हा
नारद काय बोलतात. नारद व बाई बोले तिघी गेलो होतो पृथ्वीला, पतिव्रतेचा महिमा पाहिला आनंद झाला ग बाई मला. महिमा सतीचा देखिला आनंद झाला ई बाई मला. नारद स्वामी म्हणत आहेत माता मातुश्री मी पृथ्वीवरती गेलो होतो.
नारायण नारायण
हो महान सती जी असणारी माऊली तिचा मी असणारा सोहळा पाहिला.
सोहळा पाहिला
हा
धन्य धन्य त्या अनुसया मातेची
पतीवर भक्ती.
तिन्ही लोकात सुद्धा तिच्यासारखी कोण माऊली
दुसरी कोणी नाही
दिसत नाही बर का.
हा
धन्य धन्य महासत्य अनुसया
हा
काय तिचा भाव.
हो
काय तिची भक्ती. आणि काय ती आतिताला दान करणारी आणि आत्म्यानं परात्मा जाणणारी.
असं म्हणल्याच्या नंतर
अनुसयाच दिसत आहे दुसरी कोण नाहीये.
हो असं म्हणल्याच्या नंतर
हा
त्या अनुसयेनं हे वाक्य त्या ठिकाणी केल्याच्या नंतर नारदानं माऊल्यांना क्रोध आला.
हो
नारदाचा शब्द ऐकता राग आला त्या तिघीला, त्याचे त्याने काम केले भांडण लावून बाई गेला. त्याने त्याजवळ काम केलं भांडण लावून बाई गेला. या नारदानं आपलं काम केलं.
नारदाचं काम झालं
आणि तो भांडण लावून निघून गेला.
आणि त्या पार्वती सावित्री लक्ष्मीला म्हणला
हा
मी माझ्या वर्णनाचं काय खरंय तर मी बोललेलं ते खरं आहे, सत्य अनुसयाशिवाय मला कुणी सुद्धा जगात दिसत नाही
असं म्हणल्याच्या नंतर
माझं काम मी केलं
हो,
तुम्ही काय करायचं ते करा
असं म्हणल्याच्या नंतर त्या तिघींना राग आला आणि रागाच्या भरामध्ये
होय
त्या असणाऱ्या आपल्या पतीला काय म्हणतात, ब्रह्म विष्णू महेश गेले होते बाई आश्रमाला, तिघी बोलत्या पतीला जावे सतीचे सत्व पायला, तिघी बोलत्या पतीला जावे सतीचे सत्व पायला, त्यावेळेला असणारी लक्ष्मी सावित्रा पार्वती म्हणत आहे की तुम्ही ताबडतोब मृत्यू लोकात जावा आणि सत्य अनुसयेच सत्व बघून या असं म्हणल्याच्या नंतर
म्हणून सावित्रा म्हणती ब्रह्मदेवाला
हा
आणि पार्वती म्हणती शंकराला,
बरोबर आहे,
आणि तसेच विष्णूची लक्ष्मी म्हणती विष्णूला
हा,
महासत्य अनुसया
हा
कुठं महावरला आहे म्हणतेत
हो,
आणि त्या महुरगडला जाऊन तिचं सत्व हरवून आलो तर तुम्हाला स्नान घालू,
बरोबर आहे,
जेवणाचा पताच नाही म्हणजे
असं म्हणल्याच्या नंतर तिघांनी वेश धारण केलेला आहे
आणि
ते निघाले
कसे,
तिघा देवानी विचार केला वेश गोसाव्याचा व धरिला, गेले माऊर गडावरी अनुसयाचे व सत्व पाया, गेले माऊर गडावरी अनुसयाचे व सत्व पायाला, ब्रह्म विष्णू महादेव या मृत्यू लोकावर उतरले आणि अनुसयेच्या आश्रमाकडे ते वळलेले आहेत, तेव्हा त्यांनी ठरवलं आपण वेगवेगळ्या प्रकारे त्या अनुसयेला सत्वायचं आणि वेगवेगळ्या प्रकारे तिच्याकडून दान मागायचं, आणि ब्रह्म विष्णू महेश निघालेले आहेत, ब्रह्म विष्णू महेश बोले दारी अलक गाजविली, अनुसया मनी दचकली भिक्षा वाडाई लाव आली, अनुसया मनी दचकली भिक्षा वाडाई लाव आली, गोसाव्याची अलग दारामध्ये ऐकताच महासत्य अनुसया ताबडतोब भिक्षा वाढण्यासाठी आलेली,
अलग माय भिक्षा,
त्यावेळेला माऊलीनं भिक्षा हातामध्ये घेतलेली आहे आणि वाढायला आली, तेव्हा तो देव आणि त्या ठिकाणी अनुसयेला काय म्हणतात, तिघे देव बाई बोले अनुसया मातेला सात दिवसाचा उपास आम्हाला, विचा भोजन द्यावे बाई आम्हाला, सात दिवसाचा उपवास विचा भोजन द्यावे आम्हाला, माते सात दिवसाचा उपवास आहे,
तुझ्या नावाची कीर्ती ऐकून
हो
भटकत आलो होता मी,
काहीतरी अन्नदान कर,
सात दिवस सात रात्र आमच्या पोटामध्ये अन्न नाही, अन्नाचा कण नाही
हा,
आणि हे भिक्षा आम्हाला हे तू जरी वाढली
हा,
मोती पवळ अन्न धान्य वाढलं, आम्ही संन्यासी गोसाई याच काय करायचं
हा,
आम्हाला काहीतरी भोजनाची सोय केली पाहिजे
असं
म्हणण्याची सोय केली पाहिजे,
माऊली म्हणते तुम्हाला काय भोजन पाहिजे,
आणि
त्यावेळेला ब्रह्मदेव आपली विच्छा प्रकट करू लागले, ऐका ब्रह्मदेव बोले अनुसये मातेला, अनुसई मातेला इच्छा भोजन द्यावे मला, अनुसये मातेला इच्छा भोजन द्यावे मला, तेव्हा बोलती अनुसया त्याग बाई गोसाव्याला, त्याग बाई गोसाव्याला काय द्यावे व सांगा मला,
वाढू मी भोजनाला महाराज सांगावे बाई मला.
महाराज काय तुम्हाला भोजन पाहिजे अशा प्रकारे ते अनुसया म्हणू लागलेले आहे. तुम्ही जे जे सांगाल त्या त्या प्रकारचं पदार्थ मी करून वाढीन तुम्हाला, परंतु सत्व जाऊ देणार नाही, सत्वाला मी हरणार नाही अशी अनुसया म्हणत आहे.
अनुसया माता
हो, त्यावेळेला असणारे ऋषी मुनी जे काय त्या ठिकाणी ब्रह्मदेव प्रथन गेले होते ते ब्रह्मदेव सांगू लागलेले आहेत. आपली विचार सांगतात ते कशा प्रकारे,
कशा प्रकारे,
नाही उभळ मूळ लाविता भात करावा बाई तत्वता, नाही उखळ मुसळ लाविता भात साळीचा करी तत्वता. आणि भात बाई साळीचा वाडाता,
अनुसया मातुश्री मी या ठिकाणी तुम्हाला सांगत आहे, उखळ मुसळ लावायचं नाही, कांडाई कुटायचं नाही, आणि भात मात्र साळीचा वाढला पाहिजे.
आणि ते साळीचा भात असा वाढला पाहिजे
हो
की तांदळाचा कण नाही निघाला पाहिजे
असं सांगितलेलं आहे.
आला तांदूळ निघाला पाहिजे,
निघाला पाहिजे,
आणि ते तांदळाचा भात सुगंधित केला तर जेवणार आहे.
आता माऊली विचार करते, हे भगवंता ही काय माझ्यावरती संकट आलेलं आहे. आता म्हणले कांडल्या कुठल्याशिवाय तर साळी कशा होतील तयार, भात करण्यासाठी तांदूळ कसे निघतील हो. त्यावेळेला माऊलीनं काय केलं,
काय केलं बरं,
एखादीनं भलतच काय केलं असतं
केलं,
पण या अनुसयेनं काय केलं,
काय केलं,
अनुसयेनं विचार केला धावा पती देवाचा केला, साळी टाकून अंगणाला हका मारी तिची म्हणाला. साळी टाकून अंगणाला हका मारी तिची म्हणाला.
या पतिव्रता अनुसयेनं अंगणामध्ये साळी ओतलेल्या आहेत आणि त्या पतिदेवाचा धावा केला. हे पती परमेश्वरा, तुमच्या शिवाय बुद्धीचा प्रेरक कुणी नाही, तर मला बुद्धी द्या, मी या गोसाव्यांना कशा प्रकारे जेवण वाढू ही तुम्ही मला ताबडतोब बुद्धी द्या असं म्हणून साळी ओतल्या आणि त्या चिमण्याला हाका मारू लागली.
काय म्हणते,
चिमण्या माता जमा झाल्या भरभरा जाग्यावर आणि ती म्हणू लागली, एवढ्या साळी आम्हाला सोलून द्या हो. अशा म्हणतात त्या चिमण्यानी,
पक चिमण्यानी
कशा प्रकारे मदत केली, पक चिमण्या धावून आल्या अनुसयेच्या सायाला, पक चिमण्या धावून आल्या अनुसयेच्या सायाला, आलाद चोचीने सोलून साळी दिल्या अनुसयी सतीला.
आलाद सोलून बाई साळी दिल्या सत्यानुसयेला.
त्या चिमण्याने धावत आलेले आहेत आणि चुंचीनं आदर असं ते तांदूळ बाजूला काढले आणि त्या अनुसय माथेला दिलेले आहेत.
हा मन काय,
मन आहे
जे असे पतिव्रता
हो,
आणि तिची इंद्रादिक 33 कोटी देवावर सत्ता,
देवावरती सत्ता आहे.
आताच्या बायाची मात्र च्याच्या पातिल्यावर,
च्याच्या पातिल्यावर ती नाही, पती म्हणजे परमेश्वर असतो, च्याची पती नाही बर का,
च्याची पती नाही.
म्हणून माता भगिनींना माझं सांगणं या कॅसेट द्वारे,
पती म्हणजे परमेश्वर.
मावल्यानो पतीला आपलंस करा, पतीची सेवा करा
होय.
सर्व तीर्थ व्रत सर्व काही याच ठिकाणी आहे.
इंद्रादी 33 कोटी देवाचं,
माऊलीला दुसरं काही दैवत नाही,
एका पतीच्या दर्शनावून मिळतो,
पतीच्या दर्शनावून सर्व देवाचं दर्शन त्या ठिकाणी होत आहे. म्हणून या ठिकाणी अनुसयेनं काय केलेलं आहे,
काय केलं बरं,
अनुसयेने भात बाई साळीचा गबाई केला, पाट मांडून ताट वाढिले बसावे बुवा तुम्ही भोजनाला. पाट मांडून ताट वाढले बसावे बुवा तुम्ही जेवायला.
त्या अनुसया माऊलीनं त्या साळीचा भात तयार केलेला आहे. त्या ऋषीच्या सांगण्यावरून आणि भात पूर्ण केला, सर्व सामुग्री स्वयंपाकाची बरोबर तयार केलेली आहे आणि महाराजांना पाट मांडलेला आहे. त्या चंदन पाटावरती बुवाला बसवलं जेवायला आणि सांगितलं जेवण करा. अशा अवस्थेत तो असणारा ऋषी ब्रह्मदेव आणि त्या रूपात जेवायला बसलेला आहे. आणि काय सांगायचं महाराज, पूर्णपणे ते रुचिकर जेवण ब्रह्मदेवाने सेवन केलेलं आहे.
अहो ते जेवण कसं होतं?
कसं होतं बरं?
त्यात सांगुणाच्या आश्रमामध्ये
बरोबर आहे
त्या स्वयंपाकाचा नुसता सुगंध चालला,
सुगंध चाललेला होता.
त्या देवांना कधीच जेवायला मिळलं नव्हतं,
मिळालं नव्हतं,
पोट भरून जेवलं.
हा
आलं होतं कशासाठी ते सर्वच
विसरलेले आहेत म्हणून सांगायचा करतावा. जेवणी तृप्त झाला आशीर्वाद त्याने दिला, आश्रमा बाहेर जाऊन तेव्हा भेटला ब्रह्म विष्णूला. आश्रमा बाहेर जाऊन तेव्हा भेटला ब्रह्म विष्णूला, तेव्हा जीवन खाऊन तृप्त झालेला आहे. आणि काय सांगावं, त्या सुवासिक जेवणामुळे ब्रह्मदेवाला सत्व घ्यायला आलतो ही विसर पडला,
विसरला,
भुरळ पडली, तो विसरून गेला.
आणि महादेव विष्णू म्हणतो आता ब्रह्मदेव सत्व घेतल्याशिवाय येत नाही,
येत नाही. आणि अशा अवस्थेत त्यांनी विचार केला की म्हणले ज्या ठिकाणी आपण अन्न सेवन केलंय
आनंदच झाले बर का.
हा
विष्णू आणि महादेव
हो
आले, ब्रह्मदेव सत्व घेऊन आपलं काम झालं,
आनंद वाटला यांना. पण त्यावेळेला ब्रह्मदेवाला विचारलं विष्णूनी, महाराज म्हणले सत्व आणलं का?
कुठलं?
होकारार्थी मान हलवली म्हणले पोट भरून जेवलो.
अहो पोट भरून जेवल्यावर बागाव तर काय लाज वाटली पाहिजे.
हा अशा अवस्थेत त्यावेळेला स्वतः विष्णू महाराज निघालेले आहेत. त्यांनी वेश बदललेला आहे आणि विष्णू निघाले. विष्णूनी व विचार केला त्याने पात्र बदलिला, उभा सतीच्या दाराला, सतीच्या दाराला जाऊन. पात्र त्याने बदलून सतीच्या दारी उभा जाऊन. या महाविष्णूने वेश पालटलेला आहे आणि वेश पालटला आणि दारामध्ये उभे राहिले. अल्लखीन रंजन मातुश्री भिक्षा घाल असा आवाज त्यांनी केलेला आहे.
चांगुना गड
गडबडली.
कोण?
चांगुना. चांगुना नाही, सत्य अनुसया,
महासत्य अनुसया. काय म्हणते?
गडबडलेली आहे त्या ठिकाणी,
गडबडली बर का.
आणि त्यावेळेला
काय
अनुसया म्हणू लागली की आता आपण त्या साधूला भोजन घातलं पाहिजे.
ही बोध साधू गेला पण ही दुसरा आला, आता याला काय करावं,
याला ताबडतोब भिक्षा घेऊन गेलं पाहिजे म्हणून या असणाऱ्या अनुसयेनं काय केलं?
साळी दाळी तांदूळ घाव
हा
हे वाढण्यासाठी आणि महासती अनुसय आले,
निघालेले आहे. पतिव्रतेचा सांगायचा कर्तव्य कसा? पतिव्रतेचा नियम बाई सत्य अनुसयाने केला, हाती घेऊन भिक्षा पात्र आली बाई गवाडाईला. हाती घेऊन भिक्षा पात्र आली बाई गवाडाईला. त्यावेळेला माऊलीनं काय केलं, हातामध्ये भिक्षा घेतली आणि भिक्षेचं पात्र घेऊन वाढायला आलेले आहे. आणि वाढायला आल्याच्या नंतर त्या साधूच्या झोळीकडे धावत गेली, बुवाला नमस्कार केला.
महाराज काय पाहिजे असेल
एवढी भिक्षा घ्या, आनंदी आनंद झालाय, आणि काय आपली विच्छा असेल ती सांगा. त्यावेळेला विष्णू म्हणत आहेत,
काय म्हणते,
काय म्हणतात? विष्णू बाई बाई बोले अनुसय माते इला, बोले अनुसय मातेला विचा भोजन द्यावे मला. बोले अनुसय मातेला विचा भोजन द्यावे मला. त्यावेळेला अनुसया म्हणती ठीक आहे. आणि अनुसया त्या ऋषीला जेवण बनवण्यासाठी तयारीत लागलेली आहे आणि तिनं काय केलेलं आहे
अनुसयेन विचार केला पात्र त्या ठिकाणी बदलीला माऊलीन विचार केला बुवा बसावे जेवाईला स्वयंपाक पूर्ण झाला देवा बसावे जेवाईला
त्यावेळेला या मातुश्रीनं ताबडतोप आणि पंच प्रकारचा स्वयंपाक केलेला आहे
ब्रह्मदेवापेक्षा
हा हा साधू श्रेष्ठ आहे
उशिष्ट अन्न केलं
आणि
अन्न भोजन
हो
या विष्णू नारायणाला वाढलेलं आहे
वाढलेला आहे
पाट वाढल्या मानलेला आहे
मांडलेला आहे
मोरा अन्नी ठेवलेले
हो
आणि त्याच्यावर ताट वाढून शनी बुवा भोजनाला बसा म्हणलेले
आणि त्यावेळेला महाराज जेवायला बसलेले आहेत आणि जेवण चालू झालेलं आहे त्यावेळेला त्यांना सगळाच विसर पडला
हा
की आपण सत्व न्यायला आलेलो आहे ब्रह्म आणि शंकर हेही आपल्या बरोबर आहेत असं भान त्याला राहिलेलं नाही आणि विष्णू महाराज त्या ठिकाणी जेवायला लागले कारण का महान सती पतिव्रता होती त्या अनुसार त्या देवाधिकाला सुद्धा तिचं गमन कळलेलं नव्हतं म्हणून जेवण पूर्ण झालेलं आहे आणि स्वतः असणारे विष्णू त्या ठिकाणी आता काय पुढे करत आहेत ते सांगूया या ठिकाणी
हा
घेऊन तृप्त झाला आनंद झाला महाविष्णूला आशीर्वाद देऊन आशिरामा बाहेर गेला आशीर्वाद देऊन सतीला आश्रमा बाहेर व गेला
त्या ठिकाणी जीवन वगैरे तृप्त झाल्याच्या नंतर त्या सतीला आशीर्वाद दिला धन्य धन्य माऊली
धन्य अनुसया
तुझ्या हाताला किती रुची आहे काय स्वादिष्ट स्वयंपाक बनवला होता अशा प्रकारे सांगत आहे आणि त्यावेळेला विष्णू महाराजांनी त्या असणाऱ्या पतिव्रतेला आशीर्वाद दिलेला आहे आणि तिथून विष्णू निघाले
शंभू देव बाई बोले बोले विष्णू सावळ्याला कारे गेला होताच वाड्याला सत्व का नाही आणिले गेला होताच वाड्याला सत्व सतीच पाह्याला
त्यावेळेला विष्णू त्या महेशाला म्हणू लागले देवा अहो काय सांगायचं काय त्या सतीनं गोड स्वयंपाक केला होता आणि कसं जेवण करायचं असं म्हणल्याच्या नंतर त्यावेळेला स्वतः शंकर निघाले
शंभू देवाने विचार केला क्रोध शंभूलाव आला क्रोध आला शंभू देवाला गेला सतीच सत्व पायाला क्रोध शंभूलाव आला गेला सतीच सत्व पायाला
त्या शंभू देवाच अगदी क्रोध अनावर झाला आणि तो सत्व बघायला गेलेला आहे आणि त्यावेळेला अनुसयेच्या दारामध्ये अलखीन रंजन म्हणून भिक्षा वाढ असं म्हणून दारात उभा राहिलेला आहे आणि त्यावेळेला सांगायचा कर्तावा कसा
कसा
सतीने व धावा केला धावा पतीचा व केला भिक्षा घेऊन वाहती आली बुवाला वाडाईला भिक्षा घेऊन वाहती आली बुवाला वाडाईला शंकराने विचार केला काय बोले अनुसयेला सात दिवसाचा उपास मला असे भोजन नको मला सात दिवसाचा उपवास वाड भोजन बाई मला
हे पा, आता उर्वरित बाजूला सुरुवात होत आहे। या ठिकाणी सत्य अनुसयेच्या दारामध्ये असणारे भोलेनाथ येऊन उभा राहिलेले आहेत। आणि त्यावेळेला महान सती पतिव्रता अनुसया हिनं मनामध्ये विचार केला आणि धावा त्या पतिदेवाचा केला, म्हणते पतिदेवा तुम्ही आता मला बुद्धी सुचवा। त्या दोघांपेक्षा सुद्धा हा ऋषी अगदी रागीट दिसतोय म्हणली। आता काय करावं, कारण का तिची त्या पतीच्या चरणावर खूप श्रद्धा होती। तिचा नेमच तसा होता। तिचा नेम कसा होता,
कसा?
एक दिवस काय झालं सांगायचं आहे करतावा, तर या ठिकाणी तिचा नेम मी पुढच्या कडव्यामध्ये सांगतोय। परंतु या ठिकाणी अनुसयेन विचार करून काय केलं,
काय केलं?
अनुसयेन विचार केला, धावा तिने पतीचा केला, बोलती पती देवाला तिन ऋषी आले वाड्याला। काय बोलती पतीला तिन ऋषी आले वाड्याला, अनुसया आपल्या पतीच्या मंदिरात गेलेली आहे आणि पतीला म्हणते, पतिदेवा काय सांगायचं म्हणले तुम्हाला, मी संकटात आहे। तीन ऋषी आपल्या वाड्यामध्ये आलेले आहेत आणि नाना प्रकारचा हट्ट घेत आहेत, नाना प्रकारचं या ठिकाणी मला भोजन वगैरे मागत आहेत, परंतु तुमच्या आज्ञेशिवाय मी काय करू। आणि जो ऋषी आहे त्याने अशी मागणी केलेली आहे,
काय मागणी केली,
नग्न अवस्थेत भोजन वाढलं पाहिजे आणि विच्चा भोजन दिलं पाहिजे असं सांगितल्याच्या नंतर मी कशी त्या ठिकाणी होकार देऊ तुमची विच्चा, आणि तुमचा विचार घेण्यासाठी मी या ठिकाणी आलेले आहे। कारण का पतीच्या बर हुकूम मावल्याने वागू नये। पतीच्या जर बर हुकूम वागलं गेलं तर पश्चाताप होतो,
होतोच,
काहीतरी त्रास सोसावा लागतो,
लागतो।
म्हणून पतीचा ऐकलं पाहिजे, पती पत्नीचा विचार पाहिजे।
होय,
म्हणून या ठिकाणी महान पतिव्रता अनुसया हिचा नेम कसा होता,
कसा होता
मावल्यांना माझं सांगणं आहे। पूर्वी कसं होतं, बाहेरून जर पती आले तर ताबडतोब पाणी दिलं जात होत। आता मात्र कसं आहे, बाहेरून जर पती आले ते म्हणतात आहो आम्ही आलोय आम्हाला पाणी द्या, माऊलीने काय म्हणायचं,
काय म्हणायचं,
मला बी द्या आणि तुम्ही बी प्या, का तर पोरग रडतोय, मग काय नाही हे बी पियत्यात आणि त्यांना बी देते।
खरंय की
माता भगिनीनो मावल्यांनो हे तुमचं खरं नाही, आपल्या पतीची सेवा केली पाहिजे,
केली पाहिजे।
या अनुसयेन काय केलेलं आहे,
काय केलं बघू।
अनुसयेन एक दिवस पती बाहेरून आले
होय
आणि साळी कांडत होती
होय,
ताबडतोब पती देवाला पाणी दिलं, मुसळ तसंच वर सोडलेला आणि पतीच्या शब्दावर हुकूम ती ताबडतोब उठून आलेली आहे।
बर,
आणि भानगड अशी झाली की ते मुसळ तसंच्या तसंच वरी थांबलं,
वर थांबलं।
ती एका शेजारीनं बघितलं।
बर,
शेजारीन म्हणते अग बाई म्हणली आपल्यात सुद्धा असंच झालं पाहिजे।
कसं झालं पाहिजे,
आता ही लई भांड कुदळ होती, हिच्या भ्याभ्यानं घरात सतत भांडण करती म्हणून नवरा रानात राहिला होता
एकटाच
आणि एक दिवशी घरी आला,
अशी बायको असली पाहिजे।
आणि त्यावेळेला ती म्हणाली काय हो पतिदेवा, बापरे म्हणला आज पतिदेवा म्हणती म्हणला, कुणीकडे दिवस उगवला काय,
काय गडगड,
नाहीतर रोज आलाच होय असते
आमच्या घरातली आज बांधकड वेगळीच आहे बुवा।
आणि त्यावेळेला तो म्हणाली,
ती
म्हणाली म्हणले महाराज काय म्हणत होतं, ती निघून गेलं। हा, म्हणले आता मी पतिव्रता होणार आहे,
पतिव्रता
आता होणार आहे
म्हणजे दुसऱ्याचं बघून।
हा, तो काय म्हणतो आता हो की म्हणला, माझ्या काय बापाचं चाललंय,
हो की मला काय घेणार।
त्यावेळेला तसं नाही म्हणले, तुम्ही साळी साळी आणून द्या, मी कांडीत बसते, तुम्ही बाहेरून या आणि मला पाणी मागा,
म्हणजे
मी पाणी देते,
पटमन आले आले
असं म्हणल्याच्या नंतर साळी कांडीत बसली,
आहा
पाणी द्यायचं विसरून गेली। त्यावेळेला पती बाहेरून आले मित्र मंडळीला घेऊन, बघा की म्हणले मालकीनीचे जो काही मनात होतो ना ते निघून गेलं,
पाक निघून गेलं,
चांगलं गुण प्राप्त झालेला
आहे,
पाणी द्या असा आवाज दारातून केल्याबरोबर काय म्हणती,
बघू
अग बाई ग म्हणली, या मुडद्याला पडलंय पाण्याचं, मला पडलंय पतिव्रता व्हायचं, मायानू हे काय खरं नाही अशा अवस्थेत तिच्या लक्षात आलं,
मुसळवर धरलं,
हा वर तरलं पाहिजे आणि ताबडतोब म्हणले आता पाणी द्यायला मी जाते, मुसळवर फेकून दिलं आणि फेकून दिल्याच्या नंतर पाणी द्यायला उठलेली आहे, पण म्हणले थांबावच पाच मिनिटं बघावं, म्हणले थांबतय का नाही, आता बाजूला जाऊन बघायचं का नाही, तिथंच थांबून पाहिलं, जे वरनं मुसळ आलं ती तोंडावरच बसलं, मिसरी लावाय सुद्धा त्या ठिकाणी दात राहिला नाही, कार्ड टाकायची पीठीच झाली, मग अशा पतिव्रतेचा काही उपयोग आहे मावलेनो। हा पतिव्रतेचा गुण काही कामाचा नाही.
खरे.
म्हणून त्या अनुसयेन पतिदेवाला सर्व निवेदन केलं. म्हणले आपल्या वाड्यात ऋषी आलेत.
होय.
आणि त्यावेळेला आणि त्या ऋषीनं आत्रिक ऋषीनं काय केलेलं आहे.
आत्रिक ऋषीनं विचार केला, कमंडलू हाती दिला, पाणी टाकावे अंगावरी, भोजन वाढावे ऋषी मुनीला. पाणी टाकावे अंगावरी, भोजन वाढावे ऋषी मुनीला.
त्या आत्रिक ऋषीनं विचार केला आणि आत्रिक ऋषी म्हणाले, हे पहा अनुसया, या हातामध्ये कमंडलू आहे, याच्यामध्ये बीज मंत्राने तयार केलेलं पाणी आहे, ही ताबडतोब घेऊन जा आणि त्या ऋषींच्या अंगावर टाकून दे आणि ताबडतोब तू त्यांच्या इच्छेप्रमाणे भोजन माग.
ते
ताबडतोब मी तुला सांगत आहे या ठिकाणी. आणि त्यांना भोजन वाढ असं सांगितल्याच्या नंतर महासती अनुसया आणि मोठ्या आनंदानं ती कमंडलू हातात घेऊन ताबडतोब आलेली आहे. त्यावेळेला कर्तव्य घडला कसा,
काय केलं.
सती अनुसयेने विचार केला, पाणी टाकिती अशा वेळेला, पाणी टाकिती अशा वेळेला, बाई चमत्कार झाला. आणि तीन महिन्याची होऊन बाळ आता लोळती अंगणाला.
त्या अनुसया मातेनं ताबडतोब पाणी टाकलेलं आहे आणि पाणी त्या तीन ऋषीच्या अंगावर टाकताच काय सांगायचं मंडळी, एक छोटी छोटी तीन तीन महिन्याची छोटीशी बाळ असा अवतार त्यांना मिळाला आणि छोटी बाळ होऊन त्या अंगणामध्ये लोळायला लागलेली आहेत. हा, कुणी कुणीकडे लोळत आहे, कुणाची लाळ गळत आहे, कुणाचं अशा प्रकारे बाल लीला त्यांच्या त्या ठिकाणी, बाल लीले त्या अवस्थेमध्ये ते त्या ठिकाणी दिसत आहे.
म्हणून त्या तिघजण ऋषीला
आणि बाळ बनवली अनुसयेन. त्या सतीनं काय केलेलं आहे,
काय केलं बघू.
सती बाई अनुसयेन पोशाख उतरिला, पोशाख उतरिला, बाई बसली स्वयंपाकाला. पोशाख माऊलीन उतरिला, सती बसली स्वयंपाकाला.
त्या माऊलीन ताबडतोब आपला अंगावरचा पोशाख उतरलेला आहे,
अंगावर वस्त्र ठेवलं.
हा, त्यावेळेला त्या ऋषीनं सांगितलं होतं की नग्न भोजन वाढलं पाहिजे किंवा नग्न भिक्षा वाढली पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर माऊलीनं पोशाख उतरला आणि पोशाख उतरून ताबडतोब स्वयंपाक करण्यासाठी बसलेले आहे.
काय स्वयंपाक केला.
आणि त्यावेळेला पंच प्रकारचा स्वयंपाक त्या ठिकाणी केलेला आहे माऊलीनं. स्वयंपाकाचं वर्णन कसं सांगायचा करतावा, स्वयंपाक कसा. आणि त्या माऊलीनं असा जर स्वयंपाक बनवला होता की त्याचा सुवास चौकड दरवळत होता.
काही सांगू स्वयंपाकाचा प्रकार, सुवाशी भात आंबी भवर, करंजीत भरली या साखर, वर्ण सोडली तुपाची धार. वर्ण सोडली तुपाची धार.
त्या माऊलीनं स्वयंपाक केलेला आहे आणि त्यावेळेला आणि मातुश्री मोठ्या कौतुकानं मोठ्या प्रेमानं त्या तिघांना जेवण वाढू लागलेले.
कशी वाढली.
तीन प्रकारचे पाट मांडले आणि ताटं वगैरे बनवलेली आहेत. त्यावेळेला सांगायचा करतावा तो कसा. आणि आता म्हणले त्यांना जेवायला वाढलं पाहिजे म्हणून लुसून पुसून त्या आईप्रमाणे त्या बाळाला कशा प्रकारे उचलून घेते.
लुसून पुसून घेती कडेला माऊलीनं पाट मांडिला, आणि माऊलीनं पाट मांडिला, गास भरवी ती बालकाला. माऊलीनं विचार केला, गास भरवी ती बालकाला.
त्यावेळेला लुसून पुसून कडला घेतलेला आहे आणि कडला घेऊन त्या बालकाला पाठावरती बसवलं आणि सुंदर अशा प्रकारे आणि त्यांना भोजन वाढलेलं आहे आणि स्वतः आपल्या हाताने त्या तिन्ही देवाला ती घास भरवू लागली. त्या अणुसेच हातचं अन्न खाऊन देवांना इतका आनंद वाटला की काय सांगायचं मंडळी, ती एकसारखे खाऊ लागलेले आहेत. अशा अवस्थेत सांगायचा करतावा तो कसा, पुढं काय झालं, ब्रह्मदेवाचा मुलगा नारद आश्रमाला बाई आला. पाहून हा सोहळा मनामधी व आनंदला. पाहून हा सोहळा नारद मनात थक झाला. या तिघांचं आणि उत्कृष्टपणे असं जेवण चालू होतं. त्यावेळेला स्वतः नारद स्वामी आले आणि नारद स्वामी आल्याच्या नंतर नारद डोकावून बघत आहेत. वा वा काय चाललंय म्हणले, या ठिकाणी सुंदर अशा प्रकारे जेवण चाललंय. त्या सुवासाने अगदी नारदाला अशी इच्छा झाली, आपण बसावं का म्हणले त्या ठिकाणी जेवायला, परंतु आपल्याला काय प्राप्त होणार नाही, आपलं दुर्दैव आहे, देवाच्या पंक्तीत आपल्याला जेवता येणार नाही. म्हणून नारद म्हणले आपण एक करू शकतो.
काय करू शकतो?
फक्त म्हणले आता लक्ष्मी सावित्रा पार्वती या गर्वानं दाटलेल्या होत्या आणि त्यांना जाऊन सांगितलं पाहिजे,
त्यांचं गर्व आरण केला.
आणि म्हणून नारद स्वामींनी काय केलेलं आहे, ब्रह्म विना हाती घेऊन केले स्वर्गासी गमन, लक्ष्मी सावित्रा पार्वती बसल्या होत्या चिंतेन. लक्ष्मी सावित्रा पार्वती बसल्या होत्या व चिंतेन. नारद स्वामी ब्रह्मविना हातामध्ये घेतलेला आहे आणि चिपुळ्या घेतलेल्या आहेत. नारायण नारायण करीत लक्ष्मी सावित्री पार्वती या बसल्या होत्या. त्या ठिकाणी नारद स्वामी आले आणि नारद स्वामी म्हणू लागले, मातोश्री काय म्हणले आपण नाराज दिसताय म्हणले. तोंडावरचं तेज असणारं लोप पावलेलं आहे, काय झालंय तरी काय? त्यावेळेला सांगितलं नारदा काय सांगायचंय म्हणले, आज तीन तीन दिवस झालंय आमच्या मुखामध्ये पाण्याचा कण नाही का अन्नाचा कण नाही,
का व घरी काय नाही काय तुम्ही,
अहो काय सांगावा, कितीतरी दिवस झालं आज देवाचा नामचा पत्ता नाही. नारद स्वामी तुम्ही कुठं देवाला पाहिलं का? त्यावेळेला नारद म्हणतो
काय म्हणते,
हसू आलं नारदाला. मातुश्री म्हणले तुम्ही देवाच्या स्त्रिया, महासती पतिव्रता आहोत आणि तुम्हाला रडण्याचं काय कारण,
कशाला रडाव बरं,
अहो देवासाठी का रडता, आणि तुम्ही त्या ठिकाणी जाऊन नक्की सुटका करू शकता. नारदानी सांगितलं हा देव कुठं आहेत तुम्हाला सांगतो, परंतु त्या स्वतःच विचारू लागल्या कुठं आहेत. तेव्हा लक्ष्मी सावित्री पार्वती ह्या काय म्हणतात, लक्ष्मी सावित्रा पार्वती च्या दुःख वाटे मनाईला, बोलत्या नारदाला कुठं पाहिलं तीन देवाला. नारदाला कुठं पाहिलं तीन देवाला. नारदानी विचार केला, हसून बोले त्याव तिगिला, अनुसयच्या भातासाठी देवाने बाला अवतार धरिला. अनुसयच्या भातासाठी देवाने बाला अवतार धरिला. काय सांगायचं म्हणले मायानो, तुम्ही मला विचारता देव कुठं आहेत, तर नीट ऐकून घ्या. मृत्यू लोकाच्या ठिकाणी माऊरगड नावाची जे काय असणार गाव आहे, त्या गावामध्ये सत्य अनुसया महान पतिव्रत आहे. या पतिव्रतेच्या जोरानं पाठीमाग मी सांगितलं होतं अनुसयेची वाखाणी, तुम्ही ऐकलं नाही, आणि तिकडं देवांना पाठवलं, आता तुम्हाला त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही. अनुसयेच्या घरी देवाने भातासाठी लहान लहान रूप घेतलात म्हणली. तुम्ही कधी देवाला जेवण घातलं नव्हतं का म्हणले?
उपाशीच ठेवलं होतं काय?
हो, त्यावेळेला मावळ्याला अति दुःख झालेलं आहे आणि त्यावेळेला आता काय करावं नारदा आम्हाला तुम्ही सांगा, त्या ठिकाणी आम्ही कसं जावं. त्यावेळेला आणि नारदाने सांगितल्यावर त्या तिघी निघालेल्या आहेत. लक्ष्मी सावित्रा पार्वतीने वेशबाई पालटिला, उतरल्या पृथ्वीला बाई देवाच्या शोधाईला. उतरल्या पृथ्वीला बाई देवाच्या शोधाईला. ताबडतोब लक्ष्मी सावित्री पार्वती या ताबडतोब उतरलेल्या आहेत या मृत्यू लोकात. उतरल्याच्या नंतर प्रत्येक ठिकाणी त्या देवाचा शोध करू लागले.
महावरला जाताना किती दशा झाली होती
काय सांगायची त्यांची अवस्था. मोठ्या जंगलातून त्या जात होत्या, काठे मोडत होते,
ऊन लागत होत,
पायाला फोड आले होते,
अशावरली वस्त्र समधी काट्या बोराट्यानं
फाटलेली होती, अनेक प्रकारे त्यांची दशा झाली होती.
दशा झाली
आणि ताबडतोब त्या तिघी आणि देवाला शोधत शोधत माऊरगडच्या दिशेने ताबडतोब आलेले आहेत. त्यावेळेला देव जेवायला पाठावर बसलेले त्यांनी स्वतः पाहिले, तेव्हा त्यांचा सांगायचा कर्तव्य कसा. तिघीने व विचार केला, गेल्या सतीच्या आश्रमाला, मनात दचकल्या गबाई पाहून देवाच्या बालरूपाला. मनामध्ये दचकल्या पाहून देवाच्या बालरूपाला. काय सांगायचं. त्या ठिकाणी अणुसेच्या आश्रमासमोर गेल्याच्या नंतर डोकावून पाहिलं. त्यावेळेला ब्रह्म विष्णू महेश हे बाल रूपात पाटावर बसलेले आहेत आणि त्यावेळेला मनामध्ये त्या दचकल्या. काय सांगायचं म्हणले कर्तावा, काय या देवाची करणी आहे म्हणली. आणि ताबडतोब खरोखरच बालदशेत देव आहेत, आता कशी आमची अवस्था होणार, आता आम्ही काय करावं या विचारात आणि त्या अगदी बुडून गेलेल्या आहेत. त्यावेळेला त्या अणुसेन हे पाहिलं आणि अणुसया त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी ताबडतोब आलेले आहे. अणुसयेन विचार केला, पाणी देती बाई पेयाला, हात जोडती अशा विडीला, सयनु बसावे भोजनाला. हात जोडती अशा विडीला, बाई बसावे जेवाईला. त्या वेळेला म्हणत आहे, मावल्यानो हे घ्या पाणी आणि तुम्ही जेवायला बसा आणि चार गास माझ्या घरी जेवण करा. अशा प्रकारे सांगत आहेत. पाणी अणुसेन हातात घेतलेलं आहे आणि त्यावेळेला नारदाने सांगितलं होतं पाण्यापासून सावध राहा. कारण का
याला म्हणतात नारदाची कळ.
कळ कळ जर नारदानं लावली तर त्या ठिकाणी इतकं भांडण होईल की सुप्रीम कोर्टापर्यंत जायची पाळी येईल. आता सुद्धा नारदाचा गुप्त संचार प्रत्येक ठिकाणी चालू आहे. ज्या ठिकाणी भांडण असेल तिथून नक्कीच नारद गेले असतील.
आता भी आहे का नारद?
हो आता सुद्धा आहेत. आता कसं आहे,
लवाड काय बोलू नका,
दाराच्या बाजूला उभा राहून ऐकायचं आणि ताबडतोब जाऊन सांगायचं, ए तुम्हाला ती अमुक फलानी अशी अशी म्हणती, भांडण लागाय काय, उशीर लागतोय काय,
त्यातच नारद खाव,
तिथंच नारद समजायचा अशा अवस्थेमध्ये. आणि ताबडतोब मंडळी नारदाने सांगितलं होतं की म्हणले पाण्यापासून सावध राहा. पाणी दिलं की म्हणले तुम्हाला सुद्धा बालरूप करील, नाहीतर काहीतर करून भांडी घासायला लावील,
पाण्यातच काहीतर घोटाळा.
हो असं आहे म्हणले. असं सांगितल्याच्या नंतर
होय
त्या तिघी त्या ठिकाणी भेल्या त्या पाण्याला
बर,
परंतु जेवायला बसलेले आहेत आणि जेवण वगैरे संपलं त्यावेळेला सांगायचा कर्तावा काय.
काय?
जेवणी व तृप्त झाल्या, हात जोडी त्या वसतीला, नको आता अंत पाहू, पती द्यावे तो बाई आम्हाला. न
नकुमा ते अंत पाहू पती द्यावे तू आमची आम्हाला
जीवन वगैरे तृप्त झाल्याच्या नंतर मावल्यांनी विचार केला आता काय केलं पाहिजे
अनुसईला काय म्हणले हो
अगं आपण गर्वात बोललोय पण आता या अनुसईला काय म्हणायचं
हे महासती
हात जोडलेले आहेत
आमचे पती आम्हाला दे
आमचे आम्हाला दे कारण का या पती शिवाय नारीचा जन्म सुना आहे
पण सती अनुसय काय म्हणली होती
अशा अवस्थेत म्हणाली
काय
मावल्यांनो तुम्ही देवाच्या पत्न्या महासती आहोत पतिव्रत आहोत
होय
त्यावेळेला तुम्हाला स्मरण शक्ती जास्त आहे मी एक मानवी स्त्री आहे मी कशा प्रकारे ओळखू या बालरूपामध्ये आपापला पती तुमची तुम्ही आणि ओळखून घेऊन जावा
पण एक आठ आहे बरं का
काय आठ आहे
जर ब्रह्मदेवाच्या सावित्रानं विष्णूला हात लावला
हा
तर त्याच्या पशीच काल कटावा लागेल
कटावा लागेल
असं म्हणलं पार्वतीनं
हो
ब्रह्मदेवालाच हात लावला
हो
तर त्याच्या पशीच दिवस काढावे लागतील
काढावे लागतील
एवढंच नव्हं
हा
विष्णूची लक्ष्मी
हा
महादेवाला जर म्हणली माझा तर त्याच्या पशीच नांदावं लागेल
नांदावं लागेल
अशी आठ घातली हो
घातलेली आहे
आहा
त्यावेळेला अनुसया त्या तिघीना काय म्हणते
काय म्हणते बर
बोल तिघीचा ऐकुणी हसू आले अनुसयला बोल ती त्या तिघीला न्यावे वळकून आपल्या पतीला बोलतिया पतीला न्यावे वळकून आपल्या पतीला
काय करा म्हणले आपापले पती ओळखून न्या
ओळखून न्या
अशातच या तिघींनी विचार केला आता जर म्हणले ब्रह्म समजून विष्णूला हात लावला तर मोठा वेगळाच प्रकार होईल आणि शंकर समजून ब्रह्मदेवाला हात लावला तर आपली काय अवस्था होईल त्यावेळेला त्या मातुश्रीनं काय केलेलं आहे
महासती अनुसयाने
महासती अनुसया
अशा आट्ट घातल्यावर
आणि त्या काय म्हणू लागलेल्या आहेत
अनुसयला हात जोडी त्या शरण गेल्या या सतीला हात जोडून विनंती पती वळकून द्यावे आम्हाला हात जोडून विनंती पती वळकून द्यावे आम्हाला
माते तू आहेस आणि आम्ही नाही
आम्ही नाही
असंच समज आम्ही हारलो
असं समजल्या बरोबर
हो
अंतरातले ज्ञान वळकिणारे अत्रि ऋषी
हा
लगेच आश्रमाला पोहोचले
ताबडतोब आलेले आहे
कारण ब्रह्म विष्णू महेश
हा
अधिक त्यांच्या पत्न्या
आलेल्या आहेत
माझ्या आश्रमाला आले असून
हो
मला त्यांचं कौतुक पाहायला मिळत
कौतुक पाहायला मिळेल
म्हणून लगेच अत्रि ऋषी आश्रमाला पोहोचले
त्या ठिकाणी आल्याच्या नंतर या अनुसयेनं काय केलेलं आहे
काय केलं
अनुसयेनं विचार केला उलट मंत्राचा जप केला पाणी टाकी ती अंगाला पूर्वदशा प्राप्त झाली ती घाला पाणी टाकी ती अंगाला पूर्वदशा प्राप्त झाली ती घाला
पूर्वदशा ती घाला प्राप्त झाली
आणि
पूर्वी समान ब्रह्म विष्णू आणि
महेश
हे तिघ जण एक सारखे दिसायला लागले
आता काय घडलं बघू
म्हणून ह्या तिघांनी काय केलं तिघांनी व विचार केला वेशवाई पालटीला
आश्रमाच्या वाई ठिकाणी आशीर्वाद सतीला व दिला आश्रमाच्या व ठिकाणी आशीर्वाद व सतीला दिला
गोसावी रूपातून
हा
आणि ताबडतोब त्यांनी त्या ठिकाणी पूर्ण जे असणार रूप आहे ते दाखवलं आणि या तिघांनी आशीर्वाद त्या असणाऱ्या माऊलीला दिलेला आहे
त्या महासतीला
आशीर्वाद दिला आणि त्यावेळेला
काय म्हणले
ते आपली विच्चा सांगू लागले तिघांनी व विचार केला
काय इच्छा सांग आम्हाला.
माते तुझी काय इच्छा आहे ती सांग.
दर्शन देवाचे होता आनंद झाला अनुसयला. दर्शन होता व देवाचे आनंद झाला इवती गाला.
काय सांगायचं, या देवाचं दर्शन झाल्या बरोबर अनुसयेला आनंद वाटला.
आनंद झाला.
धन्य धन्य मी भाग्यवंत आहे. माझ्या सारखी भाग्यवंत श्री जगात नाही. आज माझ्या घरी स्वतः ब्रह्म विष्णू महेश जेवण केलं यांनी आणि मला दर्शन देऊन तृप्त केलं. माझ्या शत जन्माची पाप नष्ट झाली असं म्हणून तिला आनंद झाला. तेव्हा ती देवाला काय म्हणते,
देवानी व विचार केला वचन दिधले वस तिला. माते येऊ तुझ्या पोटाला आनंद झाला अनुसयेला. माते येऊ तुझ्या पोटाला आनंद झाला वसतीला.
माते तुझ्या पोटाला मी येऊ असं म्हणल्याच्या नंतर एवढा आनंद झाला त्या असणाऱ्या अनुसयेला. गगनात तिचा आनंद मावेना. म्हणून काही कालांतरानंतर काय अवस्था झालेली आहे आणि त्या अनुसयेचा करतावा त्या ठिकाणी सांगायचा.
मार्ग शीर्ष पौर्णिमेला काय घडले अशा वेळेला. पाटच्या व प्रहरी बालदत्ताचा जन्म झाला. माऊर वगडावरी बालदत्ताचा जन्म झाला. महासतीचा महिमा गाजे गाजे त्रिभुवनाला. काय चुकले असेल सेवेला माप करावे पामराला.
म्हणून या ठिकाणी मार्गशीर्ष पौर्णिमेच्या दिवशी पाटच्या प्रहरी माऊर गडावर दत्ताचा जन्म झाला आणि म्हणूनच मार्गशीर्ष पौर्णिमेला त्या दत्त स्वामीची जयंती असते. अध्याप त्या जयंतीत सर्वजण भाग घेतात
आणि आपली परंपरा
जन्माची पाप
जन्माची पौर्णिमा म्हणून शनि मार्गशीर्ष पौर्णिमा
ठरलेली आहे आणि जन्माची पाप सर्व धुवून घालवतात. म्हणून या ठिकाणी वेड्या वाकड्या बोबड्या भाषेत मी गायलेला आहे. जर चुकला असल तरी माफी असावी म्हणून या ठिकाणी मी सांगत आहे.
बार शिव तालुक्यात सुरडी गाव मुकामाला. बंधू मनोज गाई सबेला भैरवनाथाची कृपा त्याला. बंधू मनोज गाई सबेला महालक्ष्मीची कृपा त्याला.
म्हणून सांगायचं कर्तव्य या ठिकाणी, प्रत्येकाला वाटत असेल की हा कार्यक्रम प्रत्यक्ष बघावा पण माझं दुर्दैव आहे, कॅशेट मध्येच आपली भेट आहे असं समजा. बार्शी तालुका, या बार्शी तालुक्यामध्ये मुक्कामी सुरडी गाव आहे आणि महालक्ष्मीच्या व भैरवनाथाच्या कृपेनं गायन करण्याची संधी मिळाली. पण सांगायचा कर्तव्य तो कसा,
भागवत धडे मार्गदर्शनाला बळी लक्ष्मण संगतीला. विनंती माझी व सर्वाला कॅशेट घ्यावे फाउंटन कंपनीला. विनंती माझी व सर्वाला कॅशेट घ्यावे फाउंटन कंपनीला.